खंड पाचवा प्रकरण 41 एक संवाद। स्वदेशीच्या नावाने चालणारी ही खादीची चळवळ सुरू झाली तेव्हा गिरण्यांच्या मालकांकडून मला भरपूर टीकाही ऐकावयाला मिळू लागली। उमर सोबानी स्वतः कुशल गिरणी मालक असल्यामुळे स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग मला देत असत व शिवाय इतरांच्या अभिप्रायासंबंधीही मला माहिती देत राहत। त्यांच्यापैकी एका गृहस्थाच्या म्हणण्याचा त्यांच्या मनावरही परिणाम झाला व मला त्यांच्याकडे घेऊन जाण्याची त्यांनी आपली इच्छा दर्शविली। मला त्यांची सूचना पसंत पडली। आम्ही त्यांच्याकडे गेलो। त्यांनीच विषय काढला, तुमची स्वदेशी चळवळ काही पहिलीच नव्हे हे तर तुम्हाला माहीत आहे ना? मी उत्तर दिले, होय साहेब। तुम्हाला माहीत आहे की वंगभंगाच्या वेळी स्वदेशी चळवळीला खूप जोर चढला होता। तिचा आम्ही गिरणीवाल्यांनी खूप फायदा घेतला व कापडाचे दर वाढविले। काही गोष्टी करू नये अशाही केल्या आहेत। मी ही गोष्ट ऐकली आहे, ती ऐकून वाईटही वाटली। तुम्हाला वाटणारे दुःख मी समजू शकतो पण ते अस्थानी आहे। आम्ही आमचा धंदा चालवितो तो परोपकारार्थ थोडाच चालवतो आहो। आम्हाला पैसे कमवायचे आहेत। आम्ही आमच्या भागीदारांना जबाबदार आहोत। वस्तूची किंमत तिच्या मागणीवर अवलंबून राहते हा नियम कोण थोपवून धरणार? बंगाली लोकांना एवढे कळायला पाहिजे होते की त्यांच्या चळवळीने स्वदेशी कापडाचे दर वाढणारच। ते बिचारे माझ्यासारखे श्रद्धाळू, त्यामुळे ते असे समजून चालले की गिरणीवाले झाले तरी अगदी स्वार्थी बनणार नाही, ठगबाजी तरी करणार नाही, स्वदेशीच्या नावावर परदेशी कापड तरी नाहीच विकणार। तुम्ही असे समजत असणार हे मला माहीत होते, म्हणूनच मी तुम्हाला सूचना करण्याचा विचार केला व तुम्हाला येतपर्यंत येण्याची तसदी दिली। म्हणजे तुमची तरी भोळ्या बंगाल्यांप्रमाणे दिशाभूल होऊ नये असे म्हणून शेटजींनी आपल्याकडील विणकरीचे नमुने आणण्याबद्दल खूण केले। त्यात रद्दी सुतापासून बनविलेल्या कांबळीचे 2 नमुने होते। ते हातात घेऊन ते म्हणाले, हा पहा, हा माल आम्ही नवीन बनविला आहे। रद्दी सुतापासून बनविलेला अर्थात स्वस्तात तर पडणारच। हा माल आम्ही थेट उत्तरेपर्यंत नेऊन पोचवितो। आमचे दलाल चारी दिशांना पसरलेले आहेत। यावरून तुमच्या लक्षात येईल की आम्हाला तुमच्यासारख्या एजंटांची जरुरी नाही। खरी स्थिती तर उलट अशी आहे की जेथे तुमच्यासारख्यांचा आवाजही पोचत नाही अशा ठिकाणी आमचे गुमास्ते आमचा माल घेऊन जातात। तुम्हाला आणखी ही गोष्ट हिशेबात घेतली पाहिजे की हिंदुस्थानला हवा असणारा सर्व माल आम्ही उत्पन्न करू शकतही नाही, त्यामुळे स्वदेशीचा प्रश्न हा मुख्यतः पैदाशीचा प्रश्न आहे। आपण जरुरी इतके कापड काढू लागलो आणि कापडांच्या जातीमध्ये सुधारणा करू शकलो म्हणजे परदेशी कापड यावयाचे थांबेल। म्हणून माझा तुम्हाला असा सल्ला आहे की तुम्ही आपली स्वदेशीची चळवळ चालवित आहात या तऱ्हेने चालवू नका, तर नवीन गिरण्या काढण्याकडे लक्ष द्या। आपल्याकडे स्वदेशी माल खपविण्याच्या चळवळीची जरूर नाही, जरूर आहे पैदाशीची। तर मग मी जर तेच काम करीत असलो तर तुम्ही मला आशीर्वाद द्याल की नाही? मी म्हटले, ते कसे काय? तुम्ही जर गिरण्या काढण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे। ते तर मी करीत नाही, पण मी चरखा प्रसाराच्या कार्यात गुंतलो आहे। चरखा प्रसार? ते काय? मी चरख्याची योजना समजावून सांगितली व पुढे म्हणालो, तुमचे विचार मला मान्य आहे। मी गिरण्यांची एजन्सी करीत बसणे योग्य होणार नाही, त्यापासून फायदा होण्याऐवजी नुकसानच आहे। गिरण्यांचा माल काही पडून राहत नसतो। मी नवीन पैदाशीच्या कामी व नवीन पैदाशीचे कापड खपवून काढण्याच्या कामीच गुंतून राहिले पाहिजे। सध्या तर मी पैदाशीमध्येच गुंतलो आहे। मला या स्वरूपाची स्वदेशी पसंत आहे, कारण की तिच्या मार्फत हिंदुस्थानातील भुकेने मरणाऱ्या अर्धबेकार स्त्रियांना काम पुरविता येईल। त्या कातील ते सूत विणवून घ्यावे व ती खादी लोकांना धारण करण्यास लावावे अशी माझी वृत्ती आहे व त्या दिशेने मी चळवळ करीत आहे। चरखा प्रसाराला किती यश येईल ते मला सांगता येत नाही। आताच कोठे त्या कार्याचा आरंभ होत आहे, पण माझा त्यावर पूर्ण विश्वास आहे। काही झाले तरी त्यापासून नुकसान तर नाहीच। हिंदुस्थानात उत्पन्न होणाऱ्या कापडात जेवढी भर या चरख्याच्या चळवळीने पडेल तेवढा फायदा आहे। अर्थात तुम्ही म्हणता तसला दोष या चळवळीमध्ये नाही। अशा तऱ्हेने तुम्ही चळवळ चालवित असाल तर मला काही म्हणायचे नाही. या युगात चरखा चालेल की नाही हा स्वतंत्र प्रश्न आहे. मी तर तुम्हाला यश चिंतितो.